डॉक्टर आंबेडकरांना. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जी, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे. सर्व पुण्याई तुझीच आहे.